स्तोत्र संहिता अध्याय 140 मुख्य गवयासाठी दाविदाचे स्तोत्र। हे परमेश्वरा, मला दुष्ट मनुष्यापासून सोडीव, जुलमी मनुष्यापासून माझे रक्षण कर। ते आपल्या मनात दुष्कर्मे योजितात, ते सतत लढाई उपस्थित करीतात, ते आपली जीभ सर्पासारखी तिखट करीतात, त्यांच्या ओठाखाली नागांचे विष आहे। हे परमेश्वरा, दुर्जनांच्या हातून माझा बचाव कर, जुलमी मनुष्यापासून माझे रक्षण कर। माझी पावले घसरावीत अशी ते योजना करीतात, गर्विष्ठ माझ्यासाठी पाश व दोऱ्या छपवून मांडितात। ते रस्त्याच्या बाजूस जाळे पसरितात, ते माझ्यासाठी सापळे लावितात। मी परमेश्वराला म्हणतो, तू माझा देव आहेस। हे परमेश्वरा, माझ्या विनवण्यांच्या वाणीकडे कान दे। हे परमेश्वरा, माझ्या प्रभू, माझ्या तारण सामर्थ्या, तू लढाईच्या प्रसंगी माझे शिरस्त्राण आहेस। हे परमेश्वरा, दुर्जनाच्या इच्छा पुरवू नको, त्याची दुष्ट योजना सिद्धीस जाऊ देऊ नको, नाही तर तो उन्मत्त होईल। ज्यांनी मला घेरले आहे, त्यांच्या वाचेपासून होणारा अनर्थ त्यांच्याच शिरी पडो, त्यांच्यावर इंगळ पडोत, ते अग्नीत टाकिले जावोत, ज्यातून त्यांना उठून वर येता येणार नाही अशा खाचात ते टाकण्यात येवोत। दुर्भाषण करणारा मनुष्य पृथ्वीवर टिकणार नाही, जुलमी मनुष्याच्या पाठीस अरिष्ट एकसारखे लागेल। परमेश्वर दीनाच्या पक्षाचे, दरिद्र्यांच्या वादाचे समर्थन करील हे मला ठाऊक आहे। नीतिमान तुझ्या नावाचे उपकार स्मरण खचित करीतील, सरळ मनाचे तुझ्यासमोर बसतील।